प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पाहतो जगात पुष्कळसे धर्म आहेत, असंख्य, परंतु त्या सर्व धर्माचं सार काय आहे? एकच, ते म्हणजे प्रेम. एकमेकाला प्रेम करावं, एकमेकाला माणुसकीने वागावं. अशाच प्रकारचा सुंदर भावार्थ पूजनीय साने गुरुजी महाराष्ट्राचे थोर कवी यांनी एका त्याने आपल्या कवितेत म्हटलेला आहे. कवितेचं नाव आहे खरा तो एकच धर्म. तेच आपण आता गाऊया. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित. दयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सदा जे अर्थ अति विकळ जयाना गांजती सकळ. सदा जे अर्थ अति विकळ तयाना गांजती सकळ. दयाचा ऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे. कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे. समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. कुणांना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा. अहो जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा. तयाना प्रेम होय भावे जगाला प्रेम अर्पावे. जगा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पाशेवरच काय म्हणता साने गुरुजी? असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. या बघा, सत्य आणि धर्माचं खरं सार काय आहे? असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्थ प्राण ही द्यावे जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
धन्यवाद.
धन्यवाद.